नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयांत दिव्यांग व्यक्ती खातीर आयोजित जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सव 9 ते 12 ऑक्टोबर ह्या काळांत जातलो. बंदखणीतलो काळ याद करतना थेट छळ नासलो तरी राजकीय कैद्यांक हेर गुन्हेगारां वांगडा दवरताले असो उगडास भारतांत लादिल्ल्या आणीबाणीच्या काळांतले आपले वैयक्तीक अणभव सांगतना केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हांणी काडले. शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु राज्य शिक्षक पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स 2025 9 नोव्हेंबरात जातली. आता पुराय खबरो. गोंयांत दिव्यांग व्यक्ती खातीर आयोजित जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सव 9 ते 12 ऑक्टोबर ह्या काळांत जातलो. महोत्सवाचे आयोजन युनिव्हर्सल डिझायन इन्क्लुझिव्ह थिंकींग ह्या संकल्पनेचेर संयुक्त राष्ट्रसंघ आनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या जोडपणान केला अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी पर्वरी मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या.
या फावटीचे इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे युनायटेड नेशन आणि त्याचबरोबर सोशल जस्टिस मिनिस्ट्री द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांच्या संयुक्त विद्यमानान हंगासर जाता. सगळ्यात पहिली मंत्री सुभाष फळदेसाय आणि त्यांची एन्टायर टीम हांचे हा खूप अभिनंदन म्हणता, कारण देशात आणि इंटरनॅशनल लेवलाचेर पहिलेच फावटी अशा पद्धतीचं पर्पल फेस्टिवल फास्ट फावटी घडयलो आणि तो पर्पल फेस्टिवलची चर्चा ही देशात न्ही तर ग्लोबल लेवलाचेर जावपाक पावली आणि हाकाच लागून देशात आणि ग्लोबल लेवलाचेर वेगवेगळी कडे इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल आज दिसता असताना आमकां पळयता. म्हाका खूप गर्व जाता मुख्यमंत्री या नात्यात पहिले इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे गोंयांत घडयले ताची तोखणाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी केली. या पर्पल फेस्टिवलाक खास करून सोशल जस्टिसचे मिनिस्टर्स हांगासर हजर रावले. गोंयातल्या आणि गोंयातल्या पर्पल फेस्टिवलाक देशभरातल्या वेगवेगळे डिसॅबिलिटी कमिशनर्स हांगासर हजर रावले. हे पर्पल फेस्टिवल्स जे आशिले इट इज नॉट ओनली फॉर द स्पोर्ट्स अँड कल्चर, इट इज ऑल्सो फॉर द पॉलिसी मेकिंग.
या महोत्सवात दिव्यांग व्यक्ती खातीर वेगवेगळ्या मळावेली मार्गदर्शन सत्रां तसेच रोजगाराच्या संधी विशीं माहिती दिवपाची सत्रां जातले. या महोत्सवा खातीर नाव नोंदणी आयच्यान सुरू जाल्या. महोत्सवात संबंधित मळावेली सरकारी अधिकाऱ्या सयत देशी तसेच विदेशी दिव्यांग व्यक्ती खातीर काम करपी बिगर सरकारी संघटना वांटेकार जातले. दिव्यांग व्यक्ती खातीर लागपी वेगवेगळ्या सुविधेच्या नदरेंतल्यान चर्चा जावन ह्या महोत्सवात संशोधनात्मक पेपर तयार करून तो सरकाराक फुडारात दिव्यांग व्यक्ती खातीर धोरणां तयार करपाक महोत्सवातले तज्ञ मानेस्त दितले अशी माहिती ह्या वेळार मुख्यमंत्र्यान दिली. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हांणी 25 जून 1975 भारतात लादिल्ल्या आणीबाणीच्या काळातले आपले वैयक्तीक अणभव सांगले. त्या काळाचो उल्लेख करून तांणी हो काळ व्यापक गोंधळ आणि धक्कादायक आशिल्लो जेव्हा पुराय देश बेसुच्छद अवस्थेत आशिल्लो असे वर्णन केले. खरे म्हणजे किती घडटा ते कोणाकूच खबर नाशिले. आणीबाणी अचकीत आयली आणि आम्ही तयार नाशिले. त्याच राती देशभरातल्या वेगवेगळ्या पक्षातल्या जायत्या फुडाऱ्यांक जातून आरएसएस जनसंघ आणि समाजवादी पक्ष आसपावतात तांकां अटक झाली. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीक विरोध करपी कोणाकूय बंदखणीत उडयले अशें आर्लेकरान याद काडली. बंदखणीतलो काळ याद करतना तांणी म्हळें की थेट छळ नासलो तरी राजकीय कैद्यांक हेर गुन्हेगारां वांगडा दवरताले आनी तांकां निकृश्ट जेवण कपडे आनी गादी दिताले. उणी हवा पंखे ना आनी आमी जमनीचेर न्हिताले. इंदिराजीन फक्त आपली सुवात सुरक्षीत करपा खातीर आणीबाणी लागू केली. ही हुकूमशायेची कृती आशिल्ली. तरणाट्या पिळगेन हो इतिहास याद दवरचो पडटलो आनी लोकशाही गृहीत धरप नासता हें समजून घेवचें पडटलें. जागृताय सगळ्यात चढ महत्वाची असे त्यांनी स्पष्ट सांगले. सांगीच्या उपनगराध्यक्ष पदा खातीर आदले मंत्री पांडू वासू नायक हांचे पूत संगमेश्वर नायक हांची आज बिनविरोध निवड झाली. या वेळार निर्वाचन अधिकारी म्हणून सांगीचे उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप हांणी काम पाहिले. आदले उपनगराध्यक्ष सय्यद इकबाल हांणी आपल्या पदाचो राजीनामा दिल्ल्यान ती सुवात रिती झाली. ती भरून काढपाक वेंचणूक आसली. संगमेश्वर नायक हांचो एकूच अर्ज आयिल्ल्यान तांची बिनविरोध निवड घोशीत केली. सांगेन नगरपालिका सभाघरात आपल्या ह्या बसकेत 10 नगरसेवकांमधले 4 नगरसेवक सोडल्यार नगराध्यक्ष संतीक्षा गडकार, सय्यद इकबाल, प्रिती नायक, अर्चना गांवकार आनी श्वेता नायक तारी हजर आशिल्ली. यावेळी उपनगराध्यक्ष संगमेश्वर नायक हांणी आपली निवड केल्ले खातीर सगळ्या नगरसेवकांचे उपकार मानतना मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या सहकार्यान उरिल्ली कामां करतलो तशेंच उदरगतीच्या कामात भर दितना सगळ्या नगरसेवकांक विश्वासात घेवनूच मुखार वतलो अशें सांगले. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग एब्यूज आनी इलिसिट ट्रॅफिकींग ही घुवळी वखदां आड घडोवन हाडिल्ल्या मोहिमे निमतान दिवचल पुलीस स्टेशनाचे समर्पित अधिकारी आनी कर्मचाऱ्यांनी आयोजित केल्ल्या ड्रग्स जागृकताय बायक रॅलीक पाचो फावटो दाखयलो. ह्या रॅलीत ड्रग्साच्या धोके आड जागृकताय निर्माण करपाक आनी समुदायाचो संकल्प घटमूट करपाक उत्साही सहभाग दिसून आयलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू राज्य शिक्षक पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. मुळाव्या पांवड्या वेल्यान उच्च माध्यमीक पांवड्या मेरेन 10 शिक्षकांक हे वर्सुकी पुरस्कार फावो जातात. पात्र शिक्षकांनी 24 जून ते 31 जुलै 2025 मेरेन अर्ज भरून सादर करपाक जाय. दर वर्सा राज्य शिक्षक पुरस्कारा खातीर शिक्षकांनी स्वता नामांकनां सादर करची पडटा. ह्या नामांकनातल्यान 10 पात्र शिक्षकांची निवड जाता. ह्या पुरस्कारांचे अर्ज तालुको भाग शिक्षणाधिकारी कार्यालयांनी तशेंच शिक्षण संचालनालयाच्या पोर्टलाचेर उपलब्ध आसता. अर्ज भरून पुराय पणजे म्हापशा वा मडगांवच्या जिल्हा शिक्षण केंद्रांनी सादर करचे पडटले अशें शिक्षण खात्यान कळीत केला. पोरुचेर ह्या पुरस्काराचे नाव बदलिल्ल्यान आतां मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार ह्या नांवान राज्य शिक्षक पुरस्कार भेटयत जाले. www.education.gova.gov.in ह्या पोर्टलाचेरूय मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार राज्य शिक्षक पुरस्कारा खातीरचे अर्ज उपलब्ध आसात. प्रसार भारती वेस्ट झोनात आकाशवाणी आणि दूरदर्शना खातीर टेक्निकल इंटर्न्स भरती करता. 66 सुवातो आसात आणि 1 वर्षाचो कंत्राटी पद्धतीन कामाक 25,000 रुपया महिन्याक मेळटलो. इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, सिव्हील, टेलिकम्युनिकेशन आदी शाखेतल्यान 65% गुणांनी बीई वा एमई केल्ले नवे पदवीधर हे खातीर अर्ज करपाक शकतात. मडगांवच्या रवींद्र भवना वतीन दर सप्तकाक वेगवेगळ्यो कार्यावळी घडून हाडटात. ह्या वेगवेगळ्या विशयांक ओपिल्ल्यो आसतात. शुक्रारा 27 जुनाक अशीच एक कार्यावळ घडून हाडल्या. तातूंत वेवसायान दोतोर आशिल्ले कवी वांटेकार जावपाचे आसात. काव्यानंद डॉक्टर स्पेशल अशें नांव आशिल्ल्या कार्यावळीचें येजमानपण डॉक्टर अनुजय जोशी करतली. तातूंत डॉक्टर श्यामा सिंगबाळ, डॉक्टर अमन प्रभुगांवकार, डॉक्टर आंतोनियो रॉड्रिग्स, डॉक्टर वेंकटेश हेगडे, डॉक्टर आरती दिनकर आनी डॉक्टर नूतन देव आपल्यो कविता सादर करतली. कार्यावळीचें निवेदन डॉक्टर कादंबरी कुळकर्णी करतली. ही कार्यावळ मडगांवच्या रवींद्र भवनांत सांजवेळा 6:30 जातली. आदिवासी कल्याण संचालनालयान 2025-26 ह्या वर्सा खातीर केंद्र पुरस्कृत येवजणेक म्हणल्यार इयत्ता 9वी आनी 10वीच्या अनुसुचीत जमातीच्या विद्यार्थ्यां खातीर मॅट्रीक पूर्व आनी मॅट्रिकोत्तर शिश्यवृत्ती खातीर राष्ट्र शिश्यवृत्ती पोर्टलाचेर ऑनलायन अर्ज मागयल्यात. आदिवासी कल्याण संचालनालयान ह्या येवजणे खातीर राष्ट्रीय शिश्यवृत्ती पोर्टलार शिश्यवृत्तीक नोंदणी वा अर्ज करपाची निमणी तारीखूय जाहीर केल्या. नवीन वा नूतनीकरणा खातीर 10 जून ते 31 ऑक्टोबर 2025 मेरेन नोंदणी अर्ज करपाची प्रक्रिया आसा. संस्थेवरवी पडताळणी पुराय करपाक 30 नोव्हेंबर 2025 मेरेन आसा. तर जिल्हो वा राज्याक पडताळणी पुराय करपाक 31 डिसेंबर 2025 मेरेन वेळ आसा. गोवा शिपयार्ड लिमिटेडान स्वदेशी डिझायन केल्ल्या आनी बांदिल्ल्या 8 जलदगस्ती जहाजा पैकी पयले ICGS अदम्य जहाज आयज इंडियन कोस्ट गार्डा कडेन सुपूर्द केले. जेएसएलच्या जहाज बांदणी कुशळटायेचो पुरावो म्हणून हे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे एक धाडसी पाऊल असा. स्वयंपूर्ण गोवा कार्यावळ ही सरकाराची एक मुखेल कार्यावळ असा आणि ती वंचित लोकांपर्यंत पावपा खातीर वेगवेगळ्या कार्यावळीवरी चालीक लायतात. मनशाच्या उदरगतीच्या सगळ्या तासांनी राज्यात आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करपाचो हेतू असा. या उपक्रमातल्यान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या कार्यावळीवरवी गोय सरकार गोयातल्या अर्ध्या लोकसंख्येक यशस्वीपणान जोडला. मनीस उदरगत सुनिश्चित करपाच्या मुखेल उद्देशान दरेका पात्र व्यक्तीमेरेन वेगवेगळ्यो सरकारी लावार्थी केंद्रीत येवजण्यो आनी सेवा पावपा खातीर खाशेल्यो मोहिमो चालीक लायतात. 1 जानेवारी 2025 सावन राज्यातल्या 14 परस चड खात्यांनी ग्रामपंचायती आनी नगरपालिकांनी मोहीम चालीक लावपाक वांटो घेतला. जागृताय वाडोवपा खातीर आनीक 40 परस चड सरकारी येवजण्यांचेर सेवा दिवपा खातीर ह्यो मोहीम चालीक लायतात. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 9 नोव्हेंबरात राजस्थानातल्या जयपूर शहरात जातली. युवा व्यवहार आणि खेळा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय हांणी काल ही घोषणा केल्या. काल बर्लिनात चालू आशिल्ल्या 4 नेशन्स चॅम्पियनशिपात भारतीय कनिष्ठ दादल्यांच्या हॉकी पंगडान 3रा क्रमांकाच्या प्ले ऑफात ऑस्ट्रेलियाचेर 2-1 अशी हार घाली. पणजे वेळचाळी नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 30.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री आणि हवेतली आर्द्रता 82% नोंद जाल्या. वारेवराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले ताचो वेग 50 किलोमीटर इतलो वाढू येता. नुस्तेमारांनी मुखावेल्या सप्तकात खोल दर्यात वचचे न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फटका मुखेल खबरो. गोंयांत दिव्यांग व्यक्ती खातीर आयोजीत जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सव 9 ते 12 ऑक्टोबर ह्या काळांत जातलो. शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू राज्य शिक्षक पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 9 नोव्हेंबरात जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां 7:25 नमस्कार.